ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवा भद्रं पश्येमाक्षभीर्यजद्रः स्त्रीरङ्गे तुष्टुवासं तनूभिः व्यशेवं देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति नेन्द्रो रुद्रश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सर्क्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ॐ सहनावतु ॐ सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावर्धितमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। विद्याव्रतीच्या या पहिल्या भागामध्ये मी श्रोते हो आपली ओळख करून देणार आहे। ती भारतातील पहिली अंधशिक्षिका विशाखा मेहता यांच्याशी। आपण सर्वजण करिअर ओरिएंटेड असं राहण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्याला पुढे पुढे जायचं असतं, आपल्याला शिकायचं असतं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते आणि शिकत असताना जे डोळस व्यक्ती आहेत त्यांना तशा तितक्याशा अडचणी येत नाहीत, पण अंध व्यक्ती ज्या आहेत किंवा ज्या दृष्टीहीन व्यक्ती आहेत ज्यांना दृष्टीचा त्रास आहे अशा व्यक्तींना मात्र पावला पावलाला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं। परंतु या अडथळ्यांवरती मात करून जेव्हा अशा व्यक्ती स्वतःची अत्यंत उत्तुंग अशी ओळख निर्माण करतात तेव्हा आपल्या सर्वांच्याच आदराला ते अत्यंत पात्र ठरतात। असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे भारतातील पहिली अंधशिक्षिका विशाखा मेहता यांचं। काही कुठे दिसेना, काही कुठे दिसेना, अंधार साठलेला तो सूर्य शोधताना मी सूर शोधलेला। मराठीतील या काव्यपंक्ती विशाखा मेहता या भारतातील पहिल्या अंधशिक्षिकेच्या व्यक्तिमत्वाला अगदी चफकल बसतात। 1995 साली एका इंग्रजी वृत्तपत्रात त्यांच्याविषयीची बातमी माझ्या वाचनात आली आणि त्यांना भेटण्याच्या तीव्र इच्छेनं महत् प्रयासानं मी त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि विशाखा मेहतांशी केलेल्या बातचितीमधून उलगडलेला त्यांचा जीवनप्रवास जो मला अत्यंत प्रेरणादायी वाटला तो तुमच्या समोर उलगडत आहे। विशाखा मेहता यांचा जन्म 1944 साली गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्यातील गोधरा या छोट्याशा गावचा। त्या जन्मांध। त्यांचे वडील मणिलाल मेहता हे त्या गावचे नामवंत वकील, आपल्या व्यवसायाबरोबरच राजकारण आणि समाजकार्यात सक्रिय असलेल्या मणिलालजींना खेड्यापाड्यातील मुलांपर्यंत शिक्षण प्रवाह पोहोचावा या उद्देशानं त्यांनी अनेक शाळा स्थापन केल्या होत्या। त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नीची म्हणजेच विशाखा मेहता यांच्या आईची देखील अतिशय मोलाची मदत मिळत होती। या दाम्पत्याला 7 अपत्य, पैकी 4 मुलं आणि 3 मुली। या मुलांमध्ये विशाखा आणि त्यांचे 2 भाऊ हे जन्मांध। त्यांच्या मातापित्यांना याचं फार दुःख होत असे। मुलांना दृष्टी मिळावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले पण ते सगळे व्यर्थ गेले। परंतु त्यांनी यातून खचून न जाता या जन्मजात दृष्टीहीन मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आणि विशाखा मेहता यांनी आपल्या मोठ्या डोळस भावंडांच्या तसंच शिक्षकांच्या आणि आईवडिलांच्या मदतीनं मार्गदर्शनानं त्यांनी स्वतःचं गोधरा या गावी 7वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। या दरम्यान कोणाच्याही मदतीशिवाय रस्ते ओलांडणं, घरामध्ये शाळेत गावामध्ये एकटीनं जाणं, स्वतःची कामं शक्यतो स्वतःच करणं त्यांना जमू लागलं होतं। सगळं काही सुरळीत चालत असतानाच अचानक एक मोठं संकट त्यांच्या घरावर आलं आणि ते म्हणजे त्यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू झाली। यामुळं त्यांच्या आईनं मुलांचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आणि याचा एक भाग म्हणूनच त्यांनी त्यांच्या 2 दृष्टीहीन मुलांना चरितार्थासाठी छापखाना सुरू करून दिला। विशाखा मेहतांना देखील एखादं व्यवसाय कौशल्य आत्मसात करण्यासाठी सांगण्यात आलं, तसं मार्गदर्शनही देण्यात आलं. परंतु विशाखांच्या मनातली शिक्षणाची ओढ त्यांना अस्वस्थ करत होती आणि ही अस्वस्थता त्यांनी त्यांच्या आपल्या मोठ्या बहिणीच्या आणि तिच्या पतीच्या कानावर घातली. त्यांनी पण ते लक्षात घेतली आणि ते मुंबईला असल्यामुळं त्यांनी विशाखांना मुंबईला आपल्याकडे नेलं. ही घटना 1959 सालची. मुंबईमधील कमलाबाई मेहता दादर स्कूल फॉर ब्लाइंडमध्ये त्यांचं पुढील शिक्षण सुरू झालं. तेथे त्या 1965 साली SSC झाल्या. मिठीबाई कॉलेज ताडदेव येथे BA होण्यासाठी त्यांनी प्रवेश मिळवला. महाराष्ट्रात त्या काळी फक्त मुंबईमध्येच अंधांना शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी होत्या. मुंबईतील NAB अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेची मदत मिळवून त्या समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हा विषय घेऊन पदवीधर झाल्या. NAB संस्था अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील माहिती कॅसेटमध्ये जशी टेप करून देते, तसंच पुस्तकांचं अनेक ब्रेल लिपीमध्ये लिखाण करून ती विद्यार्थ्यांना मदत करते. BA झाल्यानंतर अथक परिश्रमानं विशाखा मेहता 1972 साली BED झाल्या आणि त्या मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या अंध पदवीधर आणि BEDच्या शिक्षण पूर्ण करणाऱ्या भारतातील पहिल्या अंध युवती म्हणून ओळख पाऊ लागल्या. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1973 साली त्यांना कमलाबाई मेहता दादर स्कूल फॉर ब्लाइंड या शाळेतच नोकरी मिळाली. ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं तेथेच नोकरी करण्याचा सन्मान त्यांना मिळाला. या शाळेत त्यांनी आपलं मन विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये गुंतवलं आणि अल्पावधीतच एक आदर्श शिक्षिका म्हणून लौकिक प्राप्त केला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या 22 वर्षाच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन 5 सप्टेंबर 1995 रोजी मुंबईतील नेहरू केंद्रामध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ PC अलेक्झांडर यांच्या हस्ते आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या अंध शिक्षिका आहेत. त्या जशा आदर्श शिक्षिका आहेत ना, तसंच NAB संस्थेच्या अंध महिलांसाठी कार्य करणाऱ्या समितीच्या त्या मानद सचिव आहेत. ही समिती अंध महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मदत करते. त्याशिवाय ब्रेल लिपीमधून प्रसिद्ध होत असलेल्या विश्वदर्शन या मासिकाच्या काही काळ त्या संपादकही होत्या. NAB च्या वतीनं त्यांनी अनेक सेमिनार आयोजित केले आहेत. तसेच त्या विविध विषयांवर निबंध लिहितात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 1993 साली अपंग मैत्रीतर्फे अपंग शिक्षिकेचा छत्रपती मेमोरियल पुरस्कार 1994 साली त्यांना देण्यात आला. तर अशी ही अल्पशी ओळख होती विशाखा मेहता या जिद्दी आणि अंध असूनही प्रकाशाचा सूर्याचा शोध घेत आयुष्याचा सूर शोधण्यात यशस्वी झालेल्या आदर्श शिक्षिकेची. धन्यवाद.